ऐक्य औपचारिकता पूर्ण करून घेतो जसं जरूर खाली परमेश्वराचे उपकार स्तवन करतो. परमेश्वरला मी धन्यवाद देतो कारण परमेश्वराने परत एक वार तुमच्या समोर उभे राहून त्याचा पवित्र वचनाला तुम्हाला सांगण्याची संधी मला दिलेली आहे म्हणून मी सर्व गौरव परमेश्वरला देतो. जसा सकाळी आपण रोमकरात पत्राचा 7वा अध्याय वाचला तर त्या पहिल्या 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनानुसार मी तुम्हाला उद्देशून सांगू इच्छितो ते असं की बंधुजन हो आणि भगिनीनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त बंधू शब्द आहे पण बंधून समवेत जर बहिणी नसतील भगिनी नसतील तर बंधू अपूर्ण राहतो म्हणून दोघं जण. ठीक आहे, बंधुजन हो नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. ठीक आहे, मी मंडळी समोर बोलत आहे आणि मी परमेश्वराकडे हीच आशा धरतो की तुम्ही सर्व नियमशास्त्र संबंधाची माहिती घेऊन आहात. म्हणून या सकाळच्या वेळेस आपण इब्रिय लोकास पत्र याचा 3रा अध्याय उघडूया. इब्रिय लोकास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 11 वचने. इब्रिय लोकास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 11 वचने मी तुमच्या समोर वाचतो. म्हणून पवित्र बंधूंनो स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू याच्याकडे लक्ष लावा. जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता. कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवात योग्य गणलेला आहे. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते पण सर्व काही बांधणारा देवच आहे. जे पुढे विदित होणार होते त्याच्याविषयी साक्षीसाठी त्याच्या संबंध घरात मोशे सेवक या नात्याने विश्वास होता. ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वास होता आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत. यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्य पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो हे सतत धमिष्ठ अंतकरणाचे लोक आहेत यांनी माझे मार्ग जाणले नाही. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो हे माझ्या विसाव्यात निश्चितच येणार नाही. परमेश्वर या वचनाद्वारे आपणा सर्वात सहाय्य करू की ते आम्हाला समजा. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आमच्या जिवंत देवा आम्ही तुझे उपकार स्तवन करतो तुझ्या पवित्र आत्म्यासाठी. प्रभू आम्ही धन्यवाद देतो तुझ्या गौरवी पुत्रासाठी परमेश्वरा की परमेश्वरा तुझ्या संबंधाचं पवित्र आणि सत्य ज्ञान प्रभूजी तुझ्या गौरवी पुत्राच्या द्वारे तुझ्या आत्म्याच्या द्वारे सामर्थ्य निश्चित आम्हाकडे येऊ दिलं आणि आम्हा प्रभू तुला समजण्यास तू सहाय्य प्रदान केलं त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू या सकाळच्या वेळेस आम्ही या पत्रासाठी तुझे उपकार स्तवन करतो कारण पापा तू किती महान आहेस आणि प्रभू तू आमच्यावरती किती प्रेम करतोस आणि आमच्या प्रेमाखातर परमेश्वरा तुझं पवित्र नियमशास्त्र तुझा पुत्र तू कसा दिला आणि तुझी योजना तुझा मनोदय काय आहे हे तू आम्हाला विदित केलं त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही विनंती करतो परमेश्वरा की आम्ही तुझ्या वचनाला जे तुझ्या वचनात जे सत्य आहे त्याला निरंतर मिठी मारून असावं आणि खरोखरच आमच्या जीवनाला तुझ्या सत्य वचनाच्या द्वारे तुझ्या सत्य वचनाच्या आधारावरती जगावं अशी तुझी कृपा तो आम्हाला करू. येणाऱ्या वेळेमध्ये तुझी कृपा तो आम्हाला करू. प्रार्थना धन्य चालणारा तो विश्व ख्रिस्त याच्या सोड आणि प्रिय नावाने आमेन. जसं गेल्या काही रविवारपासून आपण इब्रिय लोकास पत्र या पुस्तकाचा आपण अध्ययन चालू केलेला आहे आणि नक्कीच हे पत्र आपल्याला जो आपला तारणारा जो आपला विश्वासाचा कर्ता आहे ज्याला आपण आपला तारणारा आणि प्रभू म्हणतो हा प्रभू सर्व बाबतींमध्ये कसा श्रेष्ठ आहे याच्याविषयीचं सुंदर सुवर्ण हे पुस्तक करत असतं. लेखक मीनावी आहे पण हा लेखक जे इस्रायलामधून जे यहुदीमधून जे यहुदी विश्वास मतामधून जे विश्वासित झालेले आहेत त्या लोकांना खास करून तो उद्देशून लिहिला आहे. तर याच्या मनामध्ये जे बंधू विश्वासणारे आहेत या लेखकाच्या मनामध्ये ते बंधू आहेत आणि त्या लोकांना तो उद्देशून लिहित आहे. आणि या सकाळी आज मी जसं ओंकारपत्र 7 मध्ये वाचलं की तुम्ही जे पवित्र शास्त्राला जाणत आहात समजत आहात, नसं जाणत आहात नसं समजत आहात तर अजून जीवन काही संपलेलं नाही. ठीक आहे, एक एक दिवस परमेश्वर देत आहे. पण नसं जाणलेलं असाल तर जाणून घ्या. पण तुम्ही जे नियमशास्त्र जाणत आहात तुमच्या संबंधाने हे पवित्र वचन देण्यात आलेलं आहे आणि ते ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि याच पत्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये जो लेखक आहे तो आपला तारणारा आणि करता आहे त्याच्याकडे लक्ष लावण्यासाठी आपल्याला सांगू राहिलेला आहे. कारण नाना प्रकारच्या परीक्षेमधून जेव्हा तुम्ही जात असता, जसं हे यहुदी विश्वास मतामधून आलेले जे लोक होते जेव्हा यांच्यावरती विश्वासाची कसोटी म्हणून परीक्षा आली त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तो खूप सुंदर रीतीने लिहित आहे आणि त्यांना सांगत आहे की तुम्ही आपलं लक्ष ख्रिस्ताकडे लावा. आणि म्हणून वचन 1 मधूनच माझ्या संदेशाचा जो शीर्षक आहे किंवा टायटल आहे ते मी घेतलेला आहे की ख्रिस्त येशू याच्याकडे तुम्ही लक्ष लावा. ठीक आहे, ख्रिस्त येशू याच्याकडे तुम्ही लक्ष लावा. वचन 1 मध्ये जेव्हा मी हे वाचत होतो त्यावेळेस नक्कीच जेव्हा सांगण्यात आलं विश्वासणाऱ्यांना जेव्हा विशेष करून संबोधण्यात आलं तेव्हा त्यांना दोन प्रकारच्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्यांना त्यांना बहाल करण्यात आलेलं आहे. पहिली जी पदवी आहे ती आहे पवित्र बंधनो, पवित्रता ही त्या विश्वासणाऱ्यांना बहाल करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट ते स्वर्गीय पाचारण्याचे भागीदार आहेत. हे दोन पदव्या त्यांना परमेश्वराकडून प्रदान करण्यात आलेल्या आहेत. त्या कारणामुळे तुम्ही सहज लोक नाही, तुम्ही साधे लोक नाही, तुम्हाला परमेश्वराकडून पाचारण देण्यात आलेलं आहे. आणि जी पवित्रता परमेश्वराची आहे त्या पवित्रतेच्या द्वारे तुम्हाला पवित्र करण्यात आलेलं आहे. त्या कारणामुळे तुमचं जे स्थान आहे हे स्थान अतिविशिष्ट आहे. कारण पवित्र शास्त्राच्या सत्याप्रमाणे परमेश्वराच्या मनोदयाप्रमाणे त्या पवित्रतेला धारण करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला बोलवून आणि निवडून घेतलेलं आहे. म्हणून तुम्ही साधे लोक नाही. परमेश्वर इस्रायलाच्या काळामध्ये एका विशिष्ट कुळावरती प्रकट झाला. पण ते कुळ त्याने यासाठी स्थापलं की त्याच्याद्वारे परमेश्वराची साक्ष इतर लोकांकडे पोहोचावी. पण तेवढंच नव्हे तर जे परमेश्वराचे लोक आहेत ते परमेश्वराचे लोकच म्हणून प्रदर्शित व्हावे म्हणून परमेश्वराने आपली साक्ष त्या लोकांसमोर विधित केलेली आहे. म्हणून विश्वासणारे तुम्ही जे आहात आपलं लक्ष आपल्या जीवनकाळामध्ये ख्रिस्त येशूकडे लावणं खूप गरजेचं आहे. कारण तो तुमच्या आणि आमच्यासाठी या भूतलावरती आला. त्याने आपलं स्वर्गीय स्थान आणि आपलं परमेश्वरत्व हे आपल्या हातामध्ये ठेवण्याची बाब सुद्धा त्याने समजली नाही. मोठा त्याग करून तो तुमच्या आणि माझ्यासाठी या भूतलावरती आला आणि तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावून तुम्हाला आणि मला त्याला खंडून घेतलेला आहे. म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष लावा. विशेष करून पहिल्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये जेव्हा लेखक म्हणतो की ख्रिस्त येशू याच्याकडे जेव्हा तुम्ही लक्ष लावा, हा लक्ष लावा जेव्हा शब्दावरती जेव्हा तुम्ही विचार करता तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकणार की एखाद्या गोष्टीवरती विशेष करून लक्ष लावणं म्हणजे सर्व गोष्टींना बाजूला सरवून जी गोष्ट दाखवलेली आहे तिच्याकडे खूप लक्ष लावणं. उदाहरणार्थ आपल्यामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, काही व्यक्तिगत बिझनेस करतात. प्रत्येकजण आपापल्या इन्कम कमवण्यासाठी दर महिन्याला काम करत असतो आणि कामाच्या सगळ्या शेवटी आपलं लक्ष हे आपल्या पगारावरती असतं. बरोबर, ते महत्वाचं आहे कारण तुम्ही त्याच्यासाठीच काम करता. महिनाभर काम करून कोणी असं म्हणणार नाही की ठीक आहे बंधूमध्ये करून टाकलं बाजार जाऊमध्ये असं कोणी म्हणत नाही. पण महिन्याच्या पहिल्या तारखेपासून तर जोपर्यंत आपली सॅलरी हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण आपल्या कामाची पई आपण आपल्या धोक्यामध्ये कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, कारण जर बॉसने सांगितलेलं आहे की जर तुम्ही एक दिवस आले नाही तर मग तुमच्या दिवसाचा एवढा पगार कापला जाईल. मग तुम्ही झटता, तुम्ही परिश्रम करता, तुम्ही आपल्याला सवय नसली तरी त्या सवयीमध्ये आपल्याला बसून घेण्यासाठी परिश्रम करता आणि काहीही करून जे माझ्या कष्टाचं फळ आहे किंवा मी जर महिनाभर काम करून जर 30,000 रुपये कमवत असेल तर मग मला महिन्याच्या शेवटी 30,000 रुपये भेटलेच पाहिजेत. या अनुषंगाने मी झटतो, मी कष्ट करतो आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून जाऊन ते 30,000 कमवण्यासाठी मी परिश्रम करत असतो. सांगायचं तात्पर्य, माझी सॅलरी जी मला जिवंत ठेवण्यासाठी सहाय्य करते तिला प्राप्त करण्यासाठी मी माझ्या जीवनाचा आटापिटा करतो आणि तिच्याकडे लक्ष लावतो. 30,000 रुपयांमधून 1 रुपये पण कमी व्हायला नाही पाहिजे. 100 रुपये कमी झाले तर मग आपण एकदम खाजो तोडतो, कुठे चुकलो काय झालं, 100 रुपये गेले का काय. बरोबर, तर पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावा, ह्या लक्ष लावाचा जो मूळ शब्द आहे हा लॅटिन भाषेमधून आलेला आहे आणि ह्या शब्दाला विशेष करून जे खगोलशास्त्रज्ञ असतात त्या खगोलशास्त्रज्ञ जेव्हा ताऱ्यांकडे लक्ष लावतात आणि ताऱ्यांकडे लक्ष लावत असताना ते कशा बारकाईने त्या ताऱ्याकडे लक्ष लावतात आणि जोपर्यंत त्यांना माहिती पूर्ण भेटत नाही तोपर्यंत ते त्या ताऱ्याकडे लक्ष लावतात, तर ती जी स्थिती आहे त्या स्थितीला वर्णन करण्याचा जो शब्द त्या स्थितीला वर्णन करण्यासाठी जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो आहे लक्ष लावा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक खगोलशास्त्री ज्या ताऱ्याकडे जेव्हा लक्ष लावतो तेव्हा त्या ताऱ्याविषयी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपली जी दुर्बीण आहे किंवा टेलिस्कोप आहे तो त्याच्यापासून हटवत नाही आणि बरेचसे शास्त्रज्ञ आपलं आयुष्य त्याच्यामध्ये घालवत असतात. एक उदाहरण देऊ इच्छितो, गेल्या दिवसांमध्ये शास्त्रज्ञांना खगोलशास्त्रज्ञांना मोठं यश भेटलं की त्यांनी जे ब्लॅक होल ज्याला आपण म्हणतो त्या ब्लॅक होलच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून त्यांनी काही रेडिओ टेलिस्कोप आणि जे इन्फ्रारेड टेलिस्कोप आहे त्याच्याद्वारे त्यांनी त्याची जी व्हिज्युअल इमेज आहे ती तयार केली. पण या अगोदर अल्बर्ट आइन्स्टाईन आहे यांनी फक्त जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या द्वारे फक्त विदित केलं होतं की अशी एक वस्तू असू शकते की जी गुरुत्वाकर्षणाची पराकाष्ठा आहे जिच्यामधून कुठल्याही प्रकारचा प्रकाश जाऊ शकत नाही किंवा कुठलीही गोष्ट त्याच्या जवळ जेव्हा जाते तेव्हा त्याचा विनाश होऊन जाईल आणि तिथे सर्व प्रकारचे जे गुरुत्वाकर्षणाचे जे नियम आहे किंवा प्रकृतीचे जे नियम आहे ते धुळीत मिळतात. हा फक्त एक नियम होता आणि मग त्या नियमाला अनुसरून शास्त्रज्ञांनी शोध लावायला चालू केला. पृथ्वीवरती पृथ्वीच्या बाहेर त्यांनी आपली नजर लावली. मग नुकत्याच जे आता मागच्या दिवसांमध्ये जे मोठे महान शास्त्रज्ञ जे या शतकाचे झाले ते स्टीफन हॉकिंग, बरोबर, त्यांनी सुद्धा त्या गोष्टीचा त्यांनी दुजोरा दिला आणि त्यांनी सांगितलं की अशी वस्तू अस्तित्वामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य की जी गोष्ट फक्त कल्पनामध्ये होती किंवा ज्या गोष्टींविषयी फक्त शंका निर्माण केली होती की जिच्याविषयी काही माहिती नाही त्या गोष्टीच्या प्रमाणासाठी त्या शास्त्रज्ञांनी वर्ष घालवले. वारंवार त्या आकाशाकडे त्यांनी लक्ष लावलं. साहित्य उपलब्ध नाही किंवा त्याला बघण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान उपस्थित नाही, त्या तंत्रज्ञानाला विकसित केलं त्याला बघण्यासाठी. ठीक आहे, तर जो शब्द इथे लक्ष लावा हा वापरण्यात आलेला आहे तो हा या संदर्भामध्ये लावण्यात आलेला आहे की तुम्ही लक्ष लावा. लक्ष लावण्यासाठी तुमच्याकडे तंत्रज्ञान नाही, विकसित करा पण लक्ष लावा, काय त्याच्यावर लक्ष तुम्ही हटू देऊ नका. आणि मग त्या कारणामुळे लेखक आपल्याला प्रोत्साहित करत आहे की जसं शास्त्रज्ञ खगोलशास्त्री आहे हा जेव्हा ताऱ्याकडे लक्ष लावतो किंवा विशिष्ट ऑब्जेक्टमध्ये जेव्हा अंतराळामध्ये जेव्हा तो लक्ष लावतो तेव्हा तो आपल्या जीवनातील सर्व बाबींना बाजूला करून तो आपल्या दुर्बिणीजवळ तो बसलेला असतो आणि दिवस रात्र तो त्या ताऱ्याकडे लक्ष लावून सगळी माहिती घेत असतो. ठीक आहे, विश्वास नारायण हा जो लेखक आहे याच प्रकारे तो संबोधित करून राहिलेला आहे की तुमचं जीवन खूप महत्वाचं आहे पण तुमच्या जीवनाला तुमच्या जीवनाच्या उत्पन्न करणाऱ्यापेक्षा तुम्ही जास्त महत्व देऊ नका. तो सांगत आहे की तुमच्या जीवनाच्या असणाऱ्या सर्व बाबींना सोडून तुमच्या जीवनाचा जो उत्पन्न करता आहे निर्माण करता आहे त्याच्याकडे तुम्ही आपलं लक्ष लावा कारण त्याला वेदणं आणि त्याच्याकडून सगळ्या गोष्टी प्राप्त करणं हे आपल्या जीवनामध्ये प्राप्त असणाऱ्या गोष्टींपेक्षा इष्ट आहे, त्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणून लेखक विश्वासार्ह संबंधून सांगत आहे की आपला जो प्रेषित आणि प्रमुख याजक ख्रिस्त आहे याच्याकडे तुम्ही लक्ष लावा आणि लक्ष लावा ज्यावेळेस तो सांगतो त्यावेळेस ख्रिस्ताने त्यांच्यासाठी काय केलेलं आहे त्याचा एकदम संक्षिप्तमध्ये वर्णन तो वचन पहिल्यामध्ये करतो आणि तो त्यांना पवित्र बंधू म्हणून संबोधत आहे. आणि स्वर्गीय पाताळाचे भागीदार म्हणून संबोधत आहे. स्वर्ग कुठे आहे मला नाही माहिती, पण एवढं माहिती आहे की स्वर्ग परमेश्वराचं आहे आणि जोपर्यंत परमेश्वर स्वतः प्रकट करत नाही तोपर्यंत स्वर्ग कुठे आहे हे मला कळत नाही. आणि परमेश्वराचा त्या स्वर्गाला बघण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले. आपणही प्रयत्न करतो, एखाद्याने विचारलं स्वर्ग कुठे आहे तर आपण पटकन बोटवरती दाखवतो वरती स्वर्ग असू शकतात, पण परमेश्वराची उपस्थिती ही सर्वत्र आहे. स्वर्गीय पाचारण्याची भागीदारी आहात त्या कारणामुळे पेत्र तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपण या जीवनामध्ये जात असताना तुम्ही आणि मी या पृथ्वीवरती प्रवासी आहोत आणि प्रवासी असल्या कारणामुळे तुम्हाला मला योग्य दिशादर्शन आणि योग्य मार्गदर्शन आणि ज्या ठिकाणावरती जात आहोत त्या ठिकाणावरती जाणं कसं जायचं याच्याविषयीचं योग्य मार्गदर्शन असणं तुम्हाला खूप गरजेचं. म्हणून तो सांगतो की ख्रिस्ताकडे लक्ष द्या, तो तुमच्या आणि आमच्या सारखा, तो तुमच्या आणि आमच्या सारखा या देहामध्ये आला आणि देहामधून सर्व प्रकारच्या परीक्षांमधून तो गेला आणि त्या परीक्षांवरती तो विजयी झाला. पहिला आदम हा अपयशी ठरला, पण जो दुसरा आदम आला ज्याच्याविषयी करिंथ 17 देण्यात आलेला की तो जीवंत आत्मा ठरला, तो विजयी झाला. म्हणून तो आमच्या सुखामध्ये, आमच्या दुःखामध्ये, आमच्या दिशामध्ये, दिशाहीनतेमध्ये आम्हाला तो सांत्वन करण्यासाठी चांगला सम आहे जग आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला मी मला पवित्र म्हणण्यात येत आहे तर त्या पवित्रतेला जी आमची कधीच नव्हती ती पवित्रता ख्रिस्ताने परमेश्वराकडून घेऊन तुमच्या आणि माझ्यावरती लादलेली आहे, तुमच्या आणि माझ्यावरती त्याने ते देऊ केलेलं आहे आणि तुम्हाला मला पवित्र बनवलेलं आहे आणि परमेश्वराचे लोक बनवलेलं आहे आणि अशाच पवित्रतेच्या द्वारे जी परमेश्वराकडून आहे तुम्हाला आणि मला मग स्वर्गाचे भागीदार बनवण्यात आलेलं आहे. स्वर्गाचा भागीदार बनण्यासाठी कोणीही मनुष्य कुठल्याही प्रकारचं कष्ट परिश्रम करू शकत नाही, परमेश्वरला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही. या बाबतीमध्ये परमेश्वर खूप स्वार्थी आहे, तो स्वतःच प्रसन्न करतो, त्याला तुमची आणि माझी गरज नाही. आणि परमेश्वराने जेव्हा तुम्हाला आणि मला स्वर्गाचे वतनदार बनवलेलं आहे तर त्या अर्थी परमेश्वराने त्या दृष्टिकोनातून जिथे परमेश्वर आहे तिथे राहावं म्हणून त्याने योग्य ती पावले उचललेली आहेत. म्हणून ज्यावेळेस स्वर्गाची बात आली, स्वर्गीय अस्तित्वाची बात आली, तर विशेष करून जेव्हा आपण विश्वासण्याकडे ज्या भूतलावरती जर आपण लक्ष दिलं तर स्वर्ग जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जे स्थान मात्र आहे असा आपण विचार करू नये. नक्कीच एक स्थान आहे, त्या स्थानावरती आपण जात आहोत, पण या पृथ्वीवरती असताना ती आपल्या अस्तित्वाची वास्तविकता आहे. जे स्वर्ग आहे ते आपल्या अस्तित्वाची वास्तविकता आहे, कारण तुम्हाला तिथंचे भागीदार बनवलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला राजदूत संबोधण्यात आलेला आहे तर त्या कारणामुळे तुम्ही राजाला जर प्रस्तुत करत नाही तर तुम्ही त्या राजाच्या संबंधाने कसूरवार ठरतात आणि योग्य ती कारवाई तुमच्यावरती केली जाते. पण परमेश्वराने तुम्हाला आणि मला स्वर्गीय राज्याचे वारसदार बनवल्या कारणामुळे तुम्ही आणि मी अगोदरच तिथे ठेवले गेलेले आहोत, कारण ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गाचं राज्य तुमच्या आणि माझ्यामध्ये केव्हा आलं? जेव्हा येशू ख्रिस्ताने या भूतलावरती असताना जेव्हा प्रथम घोषणा केली पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, त्यावेळी दृश्य स्वरूपामध्ये स्वर्गाचं राज्य होतं का? होतं, कारण ख्रिस्त स्वतः स्वर्गाचं राज्य होतं, त्याने घोषणा केली, कारण त्याला त्या स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं. आणि ज्यावेळेस पेंटिकोस्टच्या दिवसामध्ये परमेश्वराने ख्रिस्ताच्या सुवार्थासाठी आणि ख्रिस्ताच्या वचनाला प्रसारित करण्यासाठी, ख्रिस्ताविषयीचं सत्य लोकांवरती विदित करण्यासाठी जेव्हा पवित्र आत्मा पाठवला त्यावेळेस हे स्वर्गीय राज्य हे दृश्य स्वरूपामध्ये प्रकट झालं. आणि हे स्वर्गीय राज्य काय आहे? परमेश्वराची मंडळी, कारण तिथे परमेश्वराची उपस्थिती आहे. कारण या जगामधून भ्रष्ट झालेल्या लोकांना घेऊन निवडून तारून परमेश्वर हा त्याच्या मंडळीमध्ये टाकत आहे. त्याच्या मंडळीमध्ये ते तर सांगतो की जिवंत धोंड्यांप्रमाणे तो रचत आहे आणि हे धोंडे परमेश्वराची मंडळी रचत आहे जी ख्रिस्तासाठी निर्मिती केली गेली, जी ख्रिस्तासाठी आहे आणि जिचा मस्तक ख्रिस्त आहे आणि ही सर्व मालमत्ता परमेश्वरची आहे. म्हणून तुम्ही आणि मी स्वर्गीय वचनाचे भागीदार आहोत. आणि म्हणून पहिल्या वचनामध्ये तो सांगतो की तो तुमच्या आणि माझ्यासाठी प्रेषित आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी प्रमुख याजक आहे. आपण पुढे बघूया. म्हणून आजच्या संदेशामध्ये मी तीन मुद्दे आहे मी संक्षिप्त मध्ये तुमच्या समोर सांगेल. कारण बऱ्याचशा ज्या गोष्टी मी तुमच्या समोर सांगेल त्या गोष्टी तुम्हाला सर्वांना व्यवस्थित माहिती आहेत, नसेल माहिती तर कदाचित या संदेशाच्या द्वारे तुम्हाला त्या गोष्टींविषयी आठवण येईल. पहिली जी गोष्ट आहे ती आपल्याला पहिल्या वचनामध्ये पाहायला भेटते, ती म्हणजे ही की तुम्ही आणि मी आपण पवित्र आणि स्वर्गीय पादारण झालेले बंधुजन आहोत, भागीदार आहोत, ज्याला आपण आताच बघितलं. दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे छायेकडून ख्रिस्ताकडे, ठीक आहे, जी छाया आहे तिच्याकडून आपण ख्रिस्ताकडे जात आहोत, जी आपल्याला 3:2-6 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट जी आपल्याला 7-11 वचनामध्ये पाहायला भेटते ती म्हणजे ही की इस्रायल लोकांप्रमाणे देवाचा नकार करू नका. ठीक आहे, हे सर्व जे मुद्दे आहेत हे सगळं वचनामधूनच घेण्यात आलेले आहेत आणि यासाठी घेण्यात आलेले आहेत कारण हे सर्व उदाहरण हे सर्व सत्य तुम्हाला आणि मला जागरूक आणि सावधान करण्यासाठी देण्यात आलेले आहेत. कारण उदाहरण आणि सत्य वचनाची गोष्ट ही तुम्हाला मला सावध करण्यासाठी देण्यात आलेली आहे. म्हणून पहिल्या वचनामध्ये आपण बघितलेलं आहे की तुम्हाला आणि मला जेव्हा संबोधलं गेलेलं आहे तेव्हा तुम्हाला मला पवित्र आणि स्वर्गीय वचनाचे वतनदार तुम्हाला मला म्हणण्यात आलेलं, भागीदार म्हणण्यात आलेलं आहे आणि हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याचप्रकारे ख्रिस्ताकडे लक्ष लावण्यासाठी तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे. जसा एक खगोलशास्त्री एका विशिष्ट तारेकडे लक्ष लावतो तसा आपल्या जीवनातील सर्व गोष्टींना बाजूला करून तुम्ही आपल्या ख्रिस्ताकडे लक्ष लावा. वचन 2-6 मध्ये आपण बघतो की अशी घटना आपल्याला दिसू राहिली की जी छायेकडून ख्रिस्ताकडे जाताना दिसू राहिली. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो छाया मी शब्द वापरलेला आहे तो खास करून जे मोशे आणि मोशेच्या द्वारे जी सेवा करून घेण्यात आलेली आहे आणि त्या सेवेच्या द्वारे कशा रीतीने परमेश्वराने आपला मनोदय इस्रायल लोकांवरती विधित केलेला आहे आणि कशा रीतीने परमेश्वर भविष्यामध्ये कसा आपला मनोदय दृश्यमानाने प्रकट करणार होता त्या सर्व गोष्टींना विधित करण्यासाठी परमेश्वराने मोशेचा उपयोग केला. आणि पवित्र शास्त्र सांगते की त्या गोष्टी छायेसम होत्या, कारण ख्रिस्त पवित्र जुन्या करारामध्ये हा छायेच्या स्वरूपामध्ये प्रकट झालेला होता. त्याच्याविषयी सांगण्यात आलं, लोकांनी ऐकलं, पण ख्रिस्त दृश्य स्वरूपामध्ये कधीही प्रकट झाला नाही. त्या कारणामुळे परमेश्वराने सांगितलं की आपली दृष्टी परमेश्वराच्या वचनाकडे लावून राहा. मोशेने सांगितलं की परमेश्वर माझ्यासारखा तुमच्या आणि आमच्यासाठी आपल्याच बंधूमधून एक मोठा आणि महान संदेश पाठवेल. लक्ष परमेश्वराकडे तुम्ही लावून राहा, कारण परमेश्वर पाठवणार आहे. म्हणून गोष्टी घडत गेल्या, घटना घडत गेल्या, पण परमेश्वर त्या घटनांच्या द्वारे आपलं सत्य त्या लोकांना वारंवार सांगत गेला. अंदू कशा गोष्टी होत्या, बऱ्याच वेळेस लोकांनी ऐकल्या, काही लोकांनी विश्वास ठेवला, काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. बरेचसे लोक त्या विश्वासाच्या द्वारे विजय घेऊन जगले, बरेचसे लोक त्या विश्वासाला बघून सुद्धा मरण पावले. वचन 2-6 आपण वाचूया. जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता, कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवात सुखी गणलेला आहे. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते पण सर्व काही बांधणारा देवच आहे. जे पुढे विधित होणार होते त्याविषयी त्याविषयीच्या साक्षीसाठी त्याच्या संबंध घरात मोशे सेवक या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वासू होता आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत. याच्यामध्ये विशेष करून जो सेवक आहे, जो लेखक आहे, तो मोशे आणि ख्रिस्ताला यासाठी घेऊन येऊ राहिलेला आहे, कारण परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायलला खूप मोठा आणि महान सुटकारा दिलेला आहे, ज्याच्याविषयी तुम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये वाचू शकता. सुटकारा प्राप्ती करण्यासाठी इस्रायल लोकांना जवळजवळ 430 वर्ष वाट पाहावी लागली होती. 430 वर्ष ते गुलामगिरीमध्ये राहिले आणि परमेश्वरासमोर त्यांचा गयावाय झाला. परमेश्वराला त्यांनी आरोळी मारली आणि परमेश्वराने मोशेला उभं केलं आणि मोशेच्या द्वारे मिस्र देशामध्ये 10 मोठ्या शिक्षांना किंवा मोठ्या चिन्हांना दाखवून परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्या इस्रायल लोकांना सामर्थ्यानिशी बाहेर काढलं. आणि एवढंच नव्हे तर रानामध्ये परमेश्वराने 40 वर्ष त्या लोकांना सहन केलं आणि 40 वर्ष तो त्यांच्या संगती चिन्हांदाखत उपस्थित होता. परमेश्वराची दैवी उपस्थिती त्यांच्या संगती होती. या वचनांमध्ये जी गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे ही की मोशे समोर इस्रायली लोकांना जेव्हा मिस्र देशामधून बाहेर काढायचं त्यावेळेस त्याच्यासमोर मोठं आव्हान होतं. पहिल्याच पाचारण्याच्या वेळेस मोशे गडगडला होता, मोशे नाही सांगत होता की मला पाठवूच नको, मला जमणार नाही. पण जेव्हा परमेश्वराचा क्रोध त्याच्यावरती भडकला, परमेश्वराची इच्छाला मान्य देऊन तो पुढे निघालेला आहे. पण परमेश्वर त्याच्या संगी होता आणि परमेश्वरने त्याच्याद्वारे मोठी आणि महान कृत्य केली, आणि महान कृत्य करून जेव्हा त्याला बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्या संबंधाने जो मोशे परमेश्वर संगती विश्वासयोग्य राहिलेला आहे, त्या संबंधामध्ये गणना 12:7 मध्ये परमेश्वराने खुद्द मोशेविषयी साक्ष दिलेली आहे की मोशे तर माझ्या घराण्या संबंधाने विश्वासयोग्य आहे. खुद्द परमेश्वराने त्याच्याविषयी साक्ष दिली. सांगायचं मला हे आहे की या वचनांमध्ये जो लेखक आहे मोशेच्या विश्वासयोग्यतेविषयी तो सांगू राहिलेला आहे, त्याचप्रकारे परमेश्वराने त्याच्याद्वारे जे नियमशास्त्र तुम्हाला दिले आणि जी मध्यस्थी त्याच्याद्वारे परमेश्वराने केलेली आहे, त्या विश्वासयोग्यतेला परमेश्वर तुमच्या आणि माझ्या समोर या वचनांद्वारे आणू राहिलेला आहे. लेखक त्या विश्वासयोग्यतेला आपल्या समोर ठेवू राहिलेला आहे. मोशे परमेश्वराच्या घराण्याचा सेवक आहे, तर ख्रिस्त हा पुत्र आहे. आपण अगोदरच्या अध्यायांमध्ये बघितलेलं आहे की ख्रिस्त हा स्वर्गदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचप्रकारे जे स्वर्गदूत ज्यांच्याद्वारे नियमशास्त्र देण्यात आलेले आहे, त्याचप्रकारे तो अहरोनापेक्षाही श्रेष्ठ आहे, ज्याच्याद्वारे ज्याने नियमशास्त्राद्वारे निवास मंडपाची सेवा केली, आणि तो मोशेपेक्षाही श्रेष्ठ आहे, ज्याने नियमशास्त्र घेऊन लोक आणि परमेश्वर यांच्यामध्ये मध्यस्थी केली, जो परमेश्वराच्या घराण्याचा सेवक होता. आणि जेव्हा मोशेला परमेश्वराने यासमोर इस्रायली लोकांसमोर प्रकट केलं, तेव्हा लोकांनी परमेश्वराकडे डायरेक्ट जाण्यासाठी कधीही त्यांनी धाडस केलं नाही, कारण परमेश्वराची उपस्थिती एवढी भयंकर होती, त्या उपस्थितीला प्रकट करण्यासाठी आणि त्या उपस्थितीमधून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी हे लोक फक्त मोशेवरती अवलंबून होते. आणि ते वारंवार मोशेला समजून सांगायचे की तू आमच्या संगती बोल, आमच्या वतीने तूच बोल, आम्हाला परमेश्वरा संगती बोलायचं नाहीतर आम्ही मरून जाऊ. एवढी भयंकर आणि पवित्र उपस्थिती इस्रायल लोकांसमोर परमेश्वराची होती. लोकांना भीती वाटायची. मोशे हा परमेश्वराच्या घराण्यामध्ये विश्वासयोग्य असल्या कारणामुळे परमेश्वराने आपलं मन मोशे समोर विधित केलं आणि परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने सर्व गोष्टी लिहून आणि लिपिबद्ध करून त्या इस्रायल लोकांसमोर त्याने ठेवलेल्या आहेत. निवास मंडपाच्या सेवेसाठी परमेश्वराने विशिष्ट असे नियम दिले, ज्याला अहरोनाच्या द्वारे पूर्ण करण्यात आलं. त्या नियमांना घेऊन परमेश्वराने विशिष्ट आज्ञा देऊन त्याला विश्वासयोग्यतेने पार पाडण्यासाठी परमेश्वराने अहरोनाची निवड केली. मोशेला नियमशास्त्र देऊन लोकांना सांगण्यासाठी त्याला विश्वासयोग्य समजून त्याला ते नियमशास्त्र दिलं. ज्यांनी विश्वासयोग्यतेने परमेश्वराची सेवा केली ते थांबले नाही. तीन वेळेस परमेश्वराने लोकांचा संहार करण्याचा मन केलं. इस्रायल लोकांचा संहार करण्याचा मन केलं. तिन्ही वेळेस परमेश्वरासमोर मोशेने मध्यस्थी केली की ह्या लोकांना तू मारू नकोस, यांच्याऐवजी तू माझा नाश कर, पण या लोकांना मारू नकोस. मोशेने मध्यस्थी केली आणि एवढा मोठा सेवक परमेश्वराने त्यांच्यासमोर उभा केला आणि त्याच्याद्वारे आपली पवित्र वचने ही लोकांसमोर प्रकट केली. 40 वर्ष मोशेने त्या अरण्यामध्ये त्या लोकांसंती निभाव केला. 40 वर्ष त्या लोकांनी परमेश्वराची कसोटी पाहिली. पण या 40 वर्षांमध्ये मोशे हा एक टच सुद्धा परमेश्वराच्या विश्वासयोग्यतेविषयी हालला नाही. तरी सुद्धा जो प्रतिज्ञाचा प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये तो जाऊ शकला नाही. का? तर त्याच्या विश्वासयोग्यतेमध्ये कसूर आला. ठीक आहे, तर जी विश्वासयोग्यता आहे त्या विश्वासयोग्यतेविषयी परमेश्वराचा लेखक इथे आपल्याला सांगून राहिलेला आहे की ही विश्वासयोग्यता ज्या आपण परमेश्वराविषयी दाखवत आहोत, ज्या विश्वासयोग्यतेला निभावण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला मला लायक बनवलेला आहे, तुम्ही आणि मी स्वर्गीय पाचारणाचे भागीदार, तुम्ही आणि मी पवित्र असे केलेले लोक, तुम्ही आणि मी नियमशास्त्राच्या संबंधाने जाणकार असे लोक, तुम्ही कसूर करता कामा नये. ही चेतावणी आहे. ठीक आहे, याच्याविषयी सावध असा. ख्रिस्ती जीवन विश्वासाचं जीवन आहे, पण जर त्या विश्वासामध्ये तुमची विश्वासयोग्यता नाही तर परमेश्वर संबंधाने तुम्ही कसूर करत आहात याच्याविषयी तुम्ही सावध असा. मोठमोठ्या घरांसमोर चांगले चांगले बोर्ड लावलेले असतात, याच्यापासून सावध राहा, त्याच्यापासून सावध राहा. बरोबर, सातांची भीती असते, आपण लांबून लांबून जात असतो. पण जो जीवनाचा नाश करणारा आहे, जो आत्मा आणि शरीर दोघांचा नाश करणार आहे त्याच्याविषयी तुम्ही सावध असाल. कारण जी पवित्रता, जी स्वर्गीय वतनाची जी वतनाचा जो भागीदारपणा आहे हा तुम्हाला आता सहजासहजी देण्यात आलेला नाहीये. मी विश्वास केला आणि मग झालं नाही, तुम्ही विश्वास सुद्धा करू शकत नाही. तुम्हाला विश्वास देण्यात आलेला आहे परमेश्वराच्या याच्यावरती स्वर्गीय गोष्टींवरती मन लावण्यासाठी. म्हणून परमेश्वराने जेव्हा वचन एक मध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्याला म्हणजे ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी प्रेषित आणि याजक बनवलेला आहे, तर याचा अर्थ नेमका काय? प्रेषित तुम्ही सर्वजण जेव्हापासून तुम्हाला जाण आली त्यावेळेपासून तुम्हाला प्रेषित या शब्दाचा अर्थ माहिती आहे. सर्वसाधारण भाषेमध्ये त्याला आपण म्हणतो की तो एका विशिष्ट कार्यासाठी निवडून पाठवला गेलेला आहे. ठीक आहे, पवित्र शास्त्राच्या संबंधाने सुवार्थासाठी वेगळा केलेला आणि सुवार्थाच्या प्रसारासाठी विशिष्ट रूपाने पाठवलेला हा त्याचा अर्थ आहे. आणि याजक या नात्याने ख्रिस्त तुमच्या आणि मला, तुम्हाला आणि मला परमेश्वरासमोर उपस्थित करणार आहे. ठीक आहे, प्रेषित या शब्दामागे भावार्थ हा आहे की जो सत्य परमेश्वर विदित झालेला आहे आणि जी सत्य वचन तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याचा विश्वासूपणे प्रचार करा. त्याचा विश्वासूपणे प्रचार करणं आहे. आणि त्याचप्रकारे महायाजक किंवा याजक या नात्याचा अर्थ आहे की जो परमेश्वर ज्याचा तुम्ही आणि मी सामोरे जात आहोत त्याच्या समोर तुमच्या आणि आमच्या उपस्थितीला दर्शवणं हे महायाजकाचं कार्य आहे. कारण निवास मंडपामध्ये फक्त जो महायाजक आहे तो महायाजकच वर्षामधून एकदा त्या महापवित्र स्थानामध्ये जाऊन संबंध इस्रायली लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी महापवित्र स्थानामध्ये उपस्थित व्हायचा आणि तिथे तो प्रायश्चित करायचा. हिब्रू लोकपत्रामध्ये तुम्ही पुढे जेव्हा जसा पुस्तक पुढे जाईल आपल्या ख्रिस्ताची जो तारणारा आहे त्याची महायाजकीय सेवा जी स्वर्गीय निवास मंडपामध्ये जो हातांनी बनवलेला नाही आहे त्याची सेवा किती अद्भुत आहे त्याच्याविषयी तुम्ही याच्यामध्ये ऐकणार आहात. तर प्रेषित आणि महायाजक ही जी दोन्ही पदे आहेत जी जुन्या करारामध्ये किंवा नवीन करारामध्ये जेव्हा एका विशिष्ट अर्थाने विधित करण्यात आलेली होती त्यांचं स्वरूप वेगवेगळं होतं, ख्रिस्तामध्ये ही दोन्हीही पदे एक करण्यात आलेली आहेत. तो प्रेषित या नात्याने तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्यावरती त्याने जिवंत परमेश्वराचं सत्य प्रकट केलेलं आहे, त्याची घोषणा केलेली आहे. आणि महायाजक या नात्याने तो कृपाळू आहे आणि तुम्हाला आणि मला तो परमेश्वरासमोर उपस्थित करतो आणि तुमच्या आणि माझ्यासाठी तो मध्यस्थी करतो. हा त्याचा महायाजकीयपणा आहे. म्हणून मोशेने जी वचने ऐकली, लिहिली आणि सांगितली ती विश्वासूपणे त्याने हाताळली. पण ख्रिस्त हा खुद्द परमेश्वराचं वचन आहे. ठीक आहे, जे वचन सांगण्यात आलं त्याला जे वचन देण्यात आलं त्याचं विश्वासूपणे गाजवण्यात आलं. पण जसं हिब्रू लोकपत्र सांगतं की या शेवटच्या काळामध्ये ते वचन म्हणजे ख्रिस्त खुद्द प्रकट झाला. ठीक आहे, कारण मोशे हा ख्रिस्ताची छाया मात्र होता. त्या कारणामुळे मोशे स्वतः म्हणतो की परमेश्वर बंधुजनांपैकी आपल्यापैकीच एका मोठ्या आणि महान संदेशाला उभा करेल. त्याचा कल तो जो ख्रिस्त आहे भविष्यामध्ये येणार आहे त्या भविष्यावरती तो बोट लावत होता की येणार आहे जो खरा परमेश्वर आहे, जो ख्रिस्त आहे तुम्हाला आणि मला करण्यासाठी तो येणार आहे. म्हणून विश्वासयोग्यता मोशेला देण्यात आली. मोशेने विश्वासयोग्यते पूर्ण परमेश्वराची कार्य पूर्ण केली आणि परमेश्वराने त्या संबंधाने मोठी साक्ष दिली. गणना 12:7 जर तुम्ही वाचलं त्या संबंधामध्ये खुद्द परमेश्वराने त्याच्या विश्वासयोग्यतेविषयी साक्ष दिलेली आहे. पण जो आपल्या विश्वासाचा कर्ता आहे ख्रिस्त येशू ज्याच्याद्वारे तुम्ही आणि मी आज मंडळीमध्ये आहोत तो करता तुमच्या आणि माझ्यासाठी आज विश्वास झालेला आहे. म्हणून तुम्हाला मला मोशेवरती विश्वास करणं गरजेचं नाही. म्हणून लेखक इस्रायली लोकांना उद्देशून सांगत आहे की तुम्ही ज्याच्याद्वारे नियमशास्त्र आलं म्हणजे मोशे त्याच्यावरती तुम्ही आपलं लक्ष लावू नका. कारण तो सेवक होता पण ख्रिस्त पुत्र आहे. ठीक आहे, सेवक आणि पुत्राचा संबंध एका परिवारामध्ये जर सेवकाचा आणि पुत्र काय असेल त्या दोघांचे जे पद आहे त्या पदावरून तुम्ही फरक काय आहे ते तुम्ही एकदम स्पष्ट रीतीने समजू शकता. परमेश्वराने घर बांधण्यासाठी मोशेचा उपयोग करून घेतला आणि घर कुठलं बांधलं त्याने? परमेश्वराने स्वतःचं निवासस्थान बांधून घेतलं. जे तुम्ही निर्गमाचं पुस्तकाचं 26 आणि 30 वचन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये परमेश्वराने सिनाय पर्वतावरती जेव्हा मोशे 40 दिवस आणि 40 रात्र राहिला त्यावेळेस त्यांना निर्देश देण्यात आले होते की तू जसा तुला प्रारूप दाखवण्यात आलेलं होतं त्याच प्रारूपाप्रमाणे तुला माझं निवास मंडप बांधायचं आहे, कुठल्याही प्रकारचा कसूर त्याच्यामध्ये होता का माझ्या? विश्वासिकतेने मोशेने परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण केलं, पण तो परमेश्वराच्या घराण्यावरती नेमलेला विश्वासयोग्य सेवक होता आणि त्याच्याविषयी त्याच्या विश्वासयोग्यतेविषयी परमेश्वराने मोठी साक्ष दिली. पण त्या साक्षीपेक्षाही मोठी साक्ष तुमच्या आणि माझ्यासाठी या काळामध्ये प्रकट झाली, ती म्हणजे ही की खुद्द परमेश्वराचा पुत्र हा तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकट झाला. मध्ये 3:17 जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला, परमेश्वराने खुद्द त्याच्या पुत्राविषयी त्याने साक्ष दिली की हा माझा परम प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, या वचनांमध्ये लेखक सांगू राहिले की आपलं लक्ष ख्रिस्ताकडे लावा, त्याच्याकडे आपली दृष्टी लावा, त्याला चापकडा, त्याला परखा, त्याच्याकडून मिळवा. जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही ते मिळवण्यासाठी झटा, प्रयत्न करा. नाशमान गोष्टीसाठी जग आपल्याला प्रयत्न करताना दिसतं, पण ज्या नाशमान गोष्टी नाहीत त्या गोष्टींना प्राप्त करण्यासाठी खूप कमी लोक प्रयत्न करत असतात, आणि जे प्रयत्न करत असतात त्यांना जीवनाचा मार्ग भेटतो. म्हणून वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो प्रशस्त मार्ग आहे त्या मार्गावरती खूप लोक धावत चाललेले आहेत, कारण त्यांना तो प्रशस्त वाटतो, सोयीस्कर वाटतो आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप फायदा वाटतो. पण ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जड आहे, ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी बऱ्याच अष्टा करायला लागते, त्रास करावा लागतो, त्या गोष्टीला प्राप्त करणारे हे जीवनाकडे जात असतं. म्हणून माझ्या बंधूंनो, माझ्या प्रियांनो, ख्रिस्ताकडे आपलं लक्ष लावा. तो सहज आहे पण सहजरित्या प्राप्त होणारा नाही, ठीक आहे. म्हणून तुम्ही आणि मी, जसं मी पहिलेच सांगितलं की तुम्ही आणि मी जे नियमशास्त्राच्या संबंधाने जाणणार आहोत, विश्वासणार आहोत, त्या संबंधाने मी बोलत आहे, मी अविश्वासणाऱ्या लोकांविषयी बोलत नाही. मोशेने इस्रायली लोकांना त्यांच्या घराचा मार्ग दाखवला, म्हणजे कनान जो देश आहे त्याचा मार्ग दाखवला, पण ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला स्वतः परमेश्वराचं घर बनवलेलं आहे. आता परमेश्वराची उपस्थिती ही तुमच्या आणि माझ्या संगती राहते. पहिले पर्यंत 3:16-17 पौल सांगतो, तुम्हाला माहित नाही की तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो, परमेश्वराची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही साधे सुधे व्यक्ती नाही, तुम्ही विश्वासणारे लोक आहात. तुमची उपस्थिती असाधारण आहे आणि तुमची उपस्थिती असाधारण असल्या कारणामुळे तुमचा असाधारणपणा, विशिष्टपणा, निवडला गेलेलापणा याची साक्ष या अंधकारमय जगामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वर तुम्हाला जी विश्वासयोग्यता देण्यात आलेली आहे त्या विश्वास योग्यतेला बघून आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, जर परमेश्वराप्रत आपल्या विश्वासयोग्यतेमध्ये कसूर होत आहे किंवा आपल्या शारीरिक जीवनामध्ये संघर्ष होत आहे, जसं आपण रोमकांपत्र 7 वाचला, जर तुम्ही शरीरामध्ये संघर्ष करत आहात आणि वारंवार जर तुम्ही त्याच्यामध्ये अपयशी ठरत आहात, आपलं लक्ष ख्रिस्ताकडे लावा, कारण तो आपल्या शरीरामध्ये विजय झालेला आहे. शरीरावरती ज्या मरणसन्न देहावरती त्याने विजय मिळवलेला आहे. म्हणून आपल्या स्वतःहून, आपल्या शक्तीने, सामर्थ्याने आपल्या शरीरावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करू नका, निश्चितच तुमची पराजय होईल. कारण शरीर आणि मन हे खूप भ्रष्ट आहे आणि ते तुम्हाला माशाकडे घेऊन जात असतात. म्हणून मोशेने मार्ग दाखवला, पण ख्रिस्त स्वतः तुमच्या आणि माझ्यासाठी घर झालेला आहे आणि परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीसाठी त्याचं घर हे पवित्र असणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्तोत्रकार वारंवार सांगतात की पवित्रतेने शोभायमान होऊन तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ख्रिस्ताने स्वतः सांगितलं योहान 3:10 की जे पवित्र आहे, बरोबर, आत्म्याने आणि खरेपणाने जे परमेश्वराची भक्ती करतात त्यात परमेश्वर प्रसन्न होतो. म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही साधारण लोक आहेत, पण जे तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी सावध होता. वचन 7 आणि 18 शेवटच्या भागामध्ये ही या पत्रामध्ये ज्या चेतावण्या देण्यात आलेल्या आहेत त्या चेतावण्यांपैकी ही दुसरी चेतावणी आहे. आणि विशेष करून याच्यामध्ये जो लेखक आहे तो इस्रायली लोकांनी देवाची कसोटी कशी पाहिली आणि कशा रीतीने परमेश्वराने त्या लोकांचं ताडण केलं, कशा रीतीने परमेश्वराने त्यांना आडकाठीच्या द्वारे कशा रीतीने शासन करून आपल्या राज्यामध्ये नेलेला आहे त्याच्याविषयीची एकदम थोडक्यामध्ये साक्षी देण्यात आलेली आहे. आणि ही जी वचने आहेत हे स्तोत्र 95 मधून घेण्यात आलेले आहेत. आणि स्तोत्र 95 हे गणना 14 ला उद्देशून तयार करण्यात आलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये परमेश्वर खुद्द इस्रायली लोक हे 40 वर्षामध्ये परमेश्वर त्यांचे कसे वागले याचा खुद्द इतिहास परमेश्वराच्या गणना 14 अध्यायामध्ये सांगत आहे. आणि परमेश्वराच्या त्याच महत्त्वाला अनुसरून स्तोत्र 95 हे जो लेखक आहे याचा पण लेखक निनावी आहे, पण जो लेखक आहे तो त्या घटनांना घेऊन तो उद्देशून लिहित आहे की जर तुम्ही अरण्यामध्ये परमेश्वराचा जर आवाज ऐकू राहिलेला आहात तर तुम्ही त्या लोकांसारखे आपलं अंतकरण जड करू नका. तुम्ही घरी गेल्यावरती गणनायाचा 14 अध्याय तुम्ही वाचा जरूर, कारण त्याच्यामध्ये परमेश्वर स्वतः या लोकांविषयी काय साक्ष देतो आहे याच्याविषयीचं सुंदर त्याच्यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि परमेश्वरला कसा वीट आला त्याच्याविषयी त्याच्यामध्ये देण्यात आलेला. मी तुम्हाला प्रोत्साहित करेल की तुम्ही त्याला तुम्ही घरी जाऊन वाचा. पण तिसरा जो भाग आहे वचन 7-11 त्याच्यामध्ये लेखक आपल्याला या लोकांच्या इतिहासाला घेऊन चेतावणी देत आहे की इस्रायल लोकांप्रमाणे तुम्ही देवाचा नकार करू नका, देवाचा नकार तुम्ही करू नका आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरा अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये हे जे शब्द आहे परमेश्वराकडे दुर्लक्ष करू नका, त्या संबंधाने वाहवत जाऊ नये आणि दुर्लक्ष करू नये, हे दोन शब्द देण्यात आलेले आहेत. परमेश्वरापासून जर तुम्ही वाहवत जातात, दुर्लक्ष करत आहात, तर नक्कीच तुमचा जो अंत आहे हा भयानक आहे. मी असं नाही सांगत की तुमचं अंतकरण हे परमेश्वरापासून भरकून गेलं तर तुम्ही नाश झालात, नाही. पण तुम्ही जर विश्वासी आहात, तुम्ही जर विश्वासी आहात तर तुमच्या अंतकरणाकडे तुम्ही विशेष लक्ष लावलं पाहिजे. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला विदित करून ठेवलेलं आहे. अंतकरण हे तुम्हाला आणि मला नेहमी परमेश्वराच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी दाखवले जातात. हे आपण रोमकरस पत्र 7 अध्यायामध्ये आपण वाचलेलं आहे. या वचनामधून म्हणजे 3 अध्याय 7-11 वचनामधून आपल्याला असं समजतं की परमेश्वराच्या लोकांचा विशेष अधिकार हा होता की ते त्याचा आवाज ऐकत होते, त्याची उपस्थिती बघत होते आणि त्यांच्या संबंधाने परमेश्वर जी महत्कृत्य करत होता त्या महत्कृत्यांची ते साक्षीदार होते. आणि ना केवळ ते साक्षीदार होते पण ते एका भयंकर धोक्यात पण होते. का? तर ते एवढं सगळं बघून सुद्धा परमेश्वराचा वारंवार तिटकारा करत होते, परमेश्वराचा द्वेष करत होते, परमेश्वरला ते समोर असून पण दुर्लक्ष केल्यासारखे ते वागत होते. म्हणून आपण परमेश्वराच्या वाणीकडे दुर्लक्ष करता कामा नये. आणि आज परमेश्वराची वाणी कुठे आहे? माझ्याकडे आहे, बरोबर. परमेश्वर हा त्याच्या वचनाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या संगत्या आज बोलू राहिलेला आहे. परमेश्वराकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्याने रागाने शपथ वाहिली त्याच्या विश्रामामध्ये हे प्रवेश करणार नाहीत. परमेश्वरने 40 वर्ष त्यांच्यासाठी महत्कृत्य केली, ती पाहिली तरी सुद्धा ते विसरून गेले आणि परमेश्वर समोर असून सुद्धा त्यांनी त्याचे मार्ग जाणले नाहीत. याचा मोठा इतिहास तुम्ही गणना 14-35 वाचू शकता. हे महाभयंकर पाप आहे, जाणून बुजून केलेलं पाप आहे. याच्याविषयी सावध असा, जाणून बुजून होणाऱ्या गोष्टींविषयी तुम्ही सावध असा, तुम्ही जपा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला परमेश्वराच्या संबंधाने संघर्ष करण्यासाठी तुम्हाला बाध्य करतात त्या गोष्टींपासून पळ काढा. कारण तुम्ही शारीरिकदृष्ट्या त्या गोष्टींवरती स्वतःहून विजय मिळू शकत नाही. म्हणून लेखक सांगत आहे की आपलं लक्ष ख्रिस्ताकडे लावा, तो तुम्हाला सामर्थ्य देतो तुमच्या शारीरिक गोष्टींवरती विजय मिळवण्यासाठी. म्हणून जागृत असा. तुमचं शरीर हे दिवस रात्र तुम्हाला आणि मला पेशात टाकत असतं. तुमचं अंतकरण या शारीरिक गोष्टींविषयी संतुष्ट असल्या कारणामुळे तुम्हाला आणि मला दर वेळेस ते पेशामध्ये टाकत असतं. आणि म्हणून याकूब सांगतो की जेव्हा तुमची जी अभिलाषा आहे, जेव्हा ती गर्भवती होते ना या कारणामुळे, जेव्हा परमेश्वराकडे लक्ष जेव्हा तुमचं लक्ष लागत नाही, परमेश्वराकडून जेव्हा तुमचं लक्ष जेव्हा दूर होतं त्यावेळेस तुमची अभिलाषा ही सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावशाली होऊन ती तुम्हाला गर्भवती करते आणि परिणाम असा होतो की ती पापाला जमते. मग पाप होतं, मग त्या पापाचा मोठा पश्चाताप होतो, परमेश्वरासमोर मग दाविदासारखं ठसा ठसा रडावा लागतो. पालथ पडून रडावं लागतं, तोंडावरती पडून परमेश्वर समोर रडावं लागतं. का? मी परमेश्वराकडून माझं लक्ष विचलित केलं आणि माझ्याद्वारे पाप जन्माला आलं. म्हणून तुम्हाला आणि मला पवित्र यासाठी करण्यात आलेलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पापाच्या गर्भधारणेला धारण करता कामा नये, तुम्ही पवित्र असाव. म्हणून नियमशास्त्राच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे, म्हणून पौल रोमकर पत्र 7 अध्यायामध्ये नियम विवाहित स्त्रीचं उदाहरण देऊ राहिलेलं आहे. जोपर्यंत ती एका पतीला बांधलेली आहे तोपर्यंत ती त्या लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये पवित्र आहे, पण पती जिवंत असताना जर ती दुसऱ्या पती त्यांची जर पळून गेली लग्न केलं तर तिला व्यभिचारिणी म्हणण्यात आलेलं आहे. आणि जुन्या करारामध्ये तिला अशा स्त्रीविषयी नियम देण्यात आलेले आहे की अशा स्त्रीला तुम्ही धोंडमार करून आपल्या कुळामधून नाश करून टाका. पापाचा परिणाम हा मृत्यू आहे आणि परमेश्वर आपल्याला त्या मृत्यूपासून वाचवण्यासाठी प्रकट झाला. आणि तो आजच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आणि मी पापाला बळी पडू नये म्हणून सांगतो की तुम्ही लक्ष माझ्याकडे लावा. आणि नक्कीच या इस्रायल लोकांनी परमेश्वराची कसोटी पाहिली. जर तुम्ही विचार केला त्या 40 वर्षाच्या अरण्याच्या प्रवासामध्ये त्यांनी किती वेळेस परमेश्वराविरुद्ध कुडकूड केली आणि एवढी भयंकर कुडकूड केली की साक्ष देण्यात आली की जी पिढी 40 वर्ष रानामध्ये भटकत राहिली त्या पिढीपैकी जी मिस्र देशामधून आलेली होती त्या पिढीपैकी केवळ 2 जण फक्त त्या कानान देशामध्ये गेले. मिस्र देशामध्ये ज्यांच्याविषयी सांगण्यात आलं की 15 ते 20 लाख लोक जे बाहेर निघालेले आहेत त्यांच्यामधून फक्त जे जुने लोक आहेत त्या जुन्या पिढींपैकी फक्त 2 लोक कानान देशामध्ये प्रवेश करून गेले, बाकी सगळी पिढी अरण्यामध्ये नाश झाली. का? कारण यांनी परमेश्वराच्या मार्गांना जाणलंच नाही, परमेश्वराच्या वचनाला समजतच नव्हते. परमेश्वर त्यांना सांगत होता पण ते ऐकतच नव्हते. परमेश्वर त्यांना दाखवत होता, परमेश्वर त्यांना त्यांच्या समोर राहून त्यांना सांगत होता, भीत होते, सांगत होते की परमेश्वर जे सांगणार ते आम्ही करणार, तरी सुद्धा त्यांना कळत नव्हतं आणि ओळख सुद्धा नव्हतं. नाश पावले. गणनाचा 14 अध्याय 22 वचन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये खुद परमेश्वर म्हणतो की मिसर ते कनान देशादरम्यान झालेल्या प्रवासामध्ये त्यांनी परमेश्वराची 10 वेळा परीक्षा पाहिली. 10 वेळा. ठीक आहे, मी थोडक्यामध्ये तुम्हाला त्या परीक्षांचा तुम्हाला रेफरन्स देऊन टाकतो आणि मग त्या रेफरन्समध्ये त्यांनी कशा कशाविषयी त्यांनी परमेश्वराची परीक्षा केली ते सांगतो तुम्हाला. पहिली परीक्षा जी आपल्याला पाहायला भेटते ती निर्गमन 14 ते 10 ते 12 वर्षांमध्ये पाहायला भेटते आणि ती पहिली परीक्षा जेव्हा ते तांबड्या समुद्रामधून जात होते पार होणार होते तिथे त्यांनी परमेश्वराविरुद्ध कुडकूड केली कारण त्यांनी तांबड्या समुद्राला पाहिलं पण त्यांनी परमेश्वराला नाही पाहिलं. निर्गमन याचा 15 अध्याय 22 ते 24 वचनामध्ये त्यांनी मारा येथे कडू पाण्यासाठी जे मारा येथे कडू पाणी होतं त्या पाण्यासाठी त्यांनी परमेश्वराकडे परमेश्वराविरुद्ध कुडकूड केली. त्यांनी त्या पाण्याला पाहिलं पण त्यांनी परमेश्वराला नाही पाहिलं. त्याचप्रकारे निर्गमन 16 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये त्यांना भूक लागली, त्यांनी आपल्या भूकेला पाहिलं पण परमेश्वरला पाहिलं नाही. निर्गमन 16 अध्याय 11 ते 20 या वचनामध्ये त्यांनी परत भोजनाविषयी परमेश्वराकडे कुडकूड केली आणि ते भोजन मन्ना होता. त्यांनी आपल्या भोजनाकडे बघितलं, परमेश्वराकडे बघितलं नाही. निर्गमन 16 अध्याय 25 ते 30 वचनामध्ये जे मन्ना परमेश्वराने त्यांना दिलेला होता त्या नियमाविषयी परमेश्वराने जे नियम परमेश्वराने त्या मन्नाविषयी दिलेले होते त्या नियमाविषयी त्यांनी कसूर केला. परमेश्वराच्या आज्ञाकडे त्या भोजनासाठी परमेश्वराच्या आज्ञाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, परमेश्वराच्या निर्देशांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याचप्रकारे निर्गमन 17 अध्याय 1 ते 4 वचनांमध्ये पिण्याच्या पाण्याविषयी त्यांनी परमेश्वराकडे कुणकूर केली, परमेश्वराकडे त्यांनी बघितलं नाही. निर्गमन 32 अध्याय 1 ते 6 वचनांमध्ये जेव्हा मोशे 40 रात्री 40 दिवस हा सिनेय पर्वतावरती होता जेव्हा त्यांनी सोन्याचा बछडा निर्माण केला त्यावेळी त्यांनी खुद्द परमेश्वराविरुद्ध पाप केलं कारण त्यांनी अशी साक्ष दिली की तो मोशे त्या डोंगरावरती गेला त्याचं काय झालं आम्हाला माहिती नाही. त्यांनी दागदागिने गोळा केले आणि बछडा तयार केला आणि घोषणा केली की हा तो आमचा जो आम्हाला मिसर देशामधून घेणारा. अतिशय महाभयंकर पाप. गणना याचा 11 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये याचं कारण देण्यात आलेलं नाही आहे पण तिथे खुद्द परमेश्वराविरुद्ध त्या लोकांनी कुरकुर केली, त्याच्याविषयी भंडारी केली. गणना 9 जी कुकूर आहे किंवा 9 जी
जी गुरुकुल आहे ती आपल्याला गणना 11 अध्याय 4 ते 34 वचनामध्ये पाहायला भेटते. आणि त्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की परमेश्वर त्यांना भोजन पुरवत गेला, त्यांना लावे पक्षी दिले आणि ज्या पाणी कडू होतं ते कडू पाणी त्यांना गोड करून दिलं आणि दगडामधून पाणी भाजलं. त्या परमेश्वराच्या त्या सामर्थ्याला विसरून ते परत मिसर देशाची आठवण करतात आणि ते सांगतात की त्या मिसर देशांच्या त्या जेवण बनवायच्या देशांच्या शेजारी बसून कशा रीतीने त्या मसाल्यांचा वास घेऊन आम्ही कशा रीतीने चविष्ट जेवण खात होतो त्या भोजनाची त्यांनी आठवण केली. आणि 10वी जी परमेश्वरासमोर परमेश्वराची परीक्षा पाहिली ती गणना 14 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ती म्हणजे जेव्हा ते कनान देशामध्ये प्रवेश करण्यावरती होते तेव्हा जे 12 आहेत त्यांनी त्या कनान देशाची हेरगिरी करण्यासाठी पाठवलेले होते. जेव्हा त्यांनी रिपोर्ट दिला, अरे हे लोक तर असे नफिलीम सारख्या झुप्पाट लोक आहेत, ह्या लोकांसमोर आपला निभाव लागणार नाही, हे आपल्याला असेच करून टाकतील. त्या गणना याचा 14 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये बघितलं जर तुम्ही वाचलं तर त्या लोकांनी अक्षरशः रात्रभर गयावया करून ते ओक्साबोक्षी रडलेले. या वेळेस पण ते परमेश्वराकडे बघत नाहीये. या सगळ्या 10 परीक्षांमध्ये ते आपल्याकडे बघू राहिलेले, आपल्या भूकेकडे बघत आहे, आपल्या सर्व प्रकारच्या जी चांगली परिस्थिती आहे त्याच्याकडे ते बघू राहिलेले आहे. मला भूक लागली म्हणून परमेश्वराला युद्ध करू करा, मला पाणी भेटत नाही म्हणून परमेश्वराला युद्ध कुरकुर करा, मला त्या समुद्रामधून मार्ग भेटत नाही परमेश्वराला युद्ध कुरकुर करा, आणि मला खायला भेटत नाही चांगलं परमेश्वराला युद्ध कुरकुर करा. या 10 परीक्षांच्याद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या इस्रायल लोकांनी खुद्द परमेश्वर त्यांच्या संगती असताना सुद्धा त्यांच्या शारीरिक गडे खूप लक्ष दिलं आणि त्यांच्या शारीरिक देशाद्वारे परमेश्वरला त्यांचा खूप वीट आला आणि परिणाम असा झाला फक्त 2 जण त्या कनान देशामध्ये प्रवेश करू शकले. जुन्या पिढींपैकी गणिताच्या रूपाने भागाकार देऊन जरी बघितलं तरी ते पॉसिबल होते, त्याला हे करू शकतो डिवाइड नाही करू कशाला दिलं कसं डिवाइड परमेश्वराने डिवाइड वेगळे करून टाकले ते लोकांना. पहिले जे लोक होते ते 8-15-20 लाख लोक जे दोन तोडून जुनी पिढी सगळी परमेश्वराने काढून टाकली कारण त्यांनी परमेश्वराला राग आणला, परमेश्वराला परमेश्वराच्या क्रोधाला भडकवलं. आणि मग या वचनांमध्ये 7-11 वचनामध्ये तो सांगतो की त्यांच्या त्याच शारीरिकतेला घेऊन परमेश्वराने त्या पिढीला कनान देशामध्ये जाऊ दिलं नाही, त्यांचा विमोख केला, परमेश्वराने त्या पिढीचा नाश करून टाकला. म्हणून माझ्या प्रियांनो तुम्ही जे स्वर्गीय देशाचे वतनदार आहात, तुम्ही जे पवित्र होण्यासाठी बोलवलेले आहात, तुम्ही शारीरिकतेला बांधील नाही, ठीक आहे, तुम्ही शारीरिकतेमध्ये मरून गेले आहात. तुम्हाला तारण हे तुमच्या शारीरिकतेला वेगळं करून देण्यात आलेलं आहे. म्हणून रोमकरात पत्र 7 अध्यायावरती तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचा. पाऊस तिथे काय सांगतो, कशा रीतीने देह आणि माझा आध्यात्मिक जीवन याच्यामध्ये संघर्ष कसा आहे आणि त्या संघर्षामध्ये पाऊल परमेश्वराकडे लक्ष देऊन आपल्या देहावरती प्रतिदिन कसा विजय होऊ राहिलेला आहे या बाबींकडे तुम्ही लक्ष द्या. आणि म्हणून आपल्याविषयी ही साक्ष निर्माण होता कामा नये किंवा आपण या साक्षीविषयी स्वतःला जपावं की वचन 10 प्रमाणे यांनी माझे मार्ग जाणलेच नाही. तुमचं तारण झालं आहे, स्वतःला विचारा प्रश्न. आणि नसं जाणलं, तारण जर झालं नसेल तर तुम्ही अजून परमेश्वराचा मार्ग जाणतच नाही. आणि परमेश्वराची कृपा एवढी मोठी आहे की त्याने तुम्हाला आणि मला सत्य ज्ञानाविषयी सत्य ज्ञानाविना जगामध्ये सोडलेलं नाही. तुम्हाला तारण भेटलं नाही, परमेश्वराचं तारण आज सुद्धा तुमच्यासाठी उपस्थित आहे. म्हणून 7व्या वचनामध्ये तो सांगतो की आज 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 म्हणजे आज तो वाणी आज तुम्ही जर त्याची वाणी ऐकता तर तुम्ही त्या लोकांप्रमाणे हट्टी बनू नका कारण त्यांच्या हट्टीपणामुळे ते नाश पावले. तुम्ही नाश पावला, तुम्ही नाश पावण्यासाठी पात्र झालेले आहात का? कारण पवित्र आणि मग स्वर्गीय वर्णाच्या भागीदारांसाठी तुम्ही पात्र करण्यात आलेले आहात याच्याविषयी तुम्ही प्रत्येकाने विचार करावा. आणि मी परमेश्वरा संबंधाने किंवा परमेश्वरासोबत मी हीच विनंती करतो की आपण विश्वासी या नात्याने जेव्हा आपण या भूतलावरती जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हा आपण जागृत असावं, आपण सजग असावं की आपण परमेश्वराविरुद्ध कुठल्याही प्रकारची
कसूर आपण करता कामा नये. पाप हे आपल्या दारावरती दुखून बसलेलं आहे, ते तुम्हाला आणि मला पाडण्यासाठी अतिशय तयारीमध्ये आहे. पण जसं परमेश्वराने कायनाला आज्ञा केली की पाप हे तुझ्या दाराजवळ दुखून बसलेलं आहे, पण तुला त्याच्यावरती माफ करायची आहे, माफ करायची आहे. म्हणजे परमेश्वर जोपर्यंत तुम्हाला माफ करण्यासाठी समर्थ बनवत नाही, तुम्ही त्या पापावरती कधीही विजय होऊ शकत नाही. इनफॅक्ट पवित्र शास्त्र एपिस्कलस पत्राचा दुसरा अध्याय आणि एक ते दोन वर्षांमध्ये सांगतं की तुम्ही माफ करू शकत नाही. का? तर ज्यावेळेस या जगामध्ये पाप आलं त्यावेळेस तुम्ही मरून गेला, मरून गेल्या कारणामुळे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सामर्थ्य नाही आणि माफ करण्यासाठी काही ताकद तुमच्यामध्ये नाही. तुम्ही सडून गेलेले आहात, तुमच्यामध्ये दुर्गंधी आहे, तुम्ही माती बनत आहात आणि परमेश्वर तुमच्याकडे नाही आणि त्याच्या उपस्थितीमध्ये राहून तुम्ही नाश पावत आहात. परमेश्वर जोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य देत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टींविषयी सुदृढ आणि मजबूत आणि सामर्थ्यवान होऊ शकत नाही. म्हणून लेखक सांगत आहेत की आपला जो विश्वासाचा कर्ता आहे, ज्याने तुम्हाला पापावरती तुम्हाला मला पापावरती विजय बनवलेला आहे, त्या ख्रिस्ताकडे तुम्ही आपलं लक्ष निरंतर लावा, त्याला तुम्ही सोडू नका. जोपर्यंत त्याच्याकडून प्रत्येक बारकाईच्या गोष्टी तुम्ही प्राप्त करता येईल लक्ष लावा. आणि जर तुम्हाला खगोलशास्त्राची जर आवड असेल तर ख्रिस्त येशूला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तो सकाळचा चमकणारा तारा आहे. तर मग सकाळचा चमकणारा तारा जर तुम्हाला पाहायचा असेल तर मग ऑनलाईन किंवा कुठून तरी टेलिस्कोप मागून निरीक्षण करा त्याचं. काय झालं, त्या ताऱ्याला बघण्याच्या द्वारे तुम्हाला काहीतरी ज्ञान प्राप्त होईल. मी माझं उदाहरण देऊ इच्छितो. इंग्लंडमध्ये असताना इंटरनेटवरती मी फक्त एक व्हिडिओ पाहिला की बाबा टेलिस्कोपच्या द्वारे जर आपण जर जे तारे आहेत त्यांना बघितलं तर ते कसे दिसतात, आपल्याला फक्त लुकलुक करताना दिसतात, पण जेव्हा मग त्यांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्निफाय जर आपण करून बघितलं तर त्यांची जी जडणघडण आहे, त्यांचं अंतराळामध्ये जे स्थान आहे आणि त्यांची जी त्यांची जे विशिष्टता आहे ती किती अद्भुत आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मी लगेच डोक्यामध्ये विचार केला की नाही, एक टेलिस्कोप घ्यायला पाहिजे. मी घेतो त्याला मी ते घेऊन आलो, ठीक आहे, आणि मला खूप चांगली संधी भेटली. लगेच आकाशातील तारे कसे पाहिजे त्याच्याविषयी आज डाउनलोड केलं आणि आज डाउनलोड करून मग आपल्या सौरमाळेतील जे तारे आहेत त्या ताऱ्यांचं स्थान कुठलं त्याच्याविषयी शोधलं. मग त्या स्थानला घेऊन मग मी गुरुग्रह शोधला. तर रात्रीमध्ये जर तुम्ही चंद्राच्या वरती जर लक्ष जर तुम्ही दिवस असता जो सगळ्यात जास्त अधिकृत करणारा जो तारा आहे जो दिसतो त्याला गुरुग्रह, तो गुरुग्रह आहे. आणि त्याच्याच मागे अतिशय असा डिम असणारा जो तारा आहे त्या ताऱ्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये ते म्हणतात शनिग्रह म्हणतात, नाही का, सॅटर्न. मला त्या ताऱ्यांकडे लागणार, त्या ताऱ्यांकडे लक्ष लावण्यासाठी त्या टेलिस्कोपचं मला जे मॅग्निफाईंग जे क्लिअरिटी आहे ती मला सेट करायला लागली. मग सेट करून त्याचा मला फोकल जे फोकल लेन्स आहे तो सेट करावा लागला आणि सेट करून मला मग एका डोळ्याने बघून ती विशिष्ट जागा आहे त्या ताऱ्याचं निरीक्षण करण्यासाठी त्या विशिष्ट जागेपर्यंत जोपर्यंत तो येत नाही दिसत नाही तोपर्यंत मी फिरत राहायचो आणि त्याच्यामध्ये ताखंतास जायचे. आणि मग जेव्हा दिसायचं तेव्हा मग मनाला शांती भेटायची. पाहिला तारा पाहिला, ठीक आहे, सांगायचं तात्पर्य ती निर्मिती आहे पण तिचं सौंदर्य बघण्यासाठी मी झटतो, मी प्रयत्न करतो. पण मी एक विश्वासी या नात्याने या निर्मितीच्या निर्माणकर्त्याला बघण्यासाठी मी किती झटलं पाहिजे, त्या गुरुग्रहाला बघण्यासाठी मी खूप झटलो. सहा हे झटकर त्याचं हे झटकर ते झटकर आमचं हे कर. माझी बायको मला माहिती आता येऊन झोपणार आता किती, रात्रीच्या 12 वाजता 1:30 केव्हा झोपणार इजिकल रात्रीचा उठतो आणि तो रात्रीचा उठला का मग तू रात्री किरकिर करतो, तोही किरकिर करतो आणि मी किरकिर करतो का झोपला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढी माझ्यामध्ये उत्कंठा की आता जाणून घ्या, मला जाणून घ्या तारा बघा, मग मी रात्री किती वाजता ते समजत नाही. पण याच्यावरून मला एक सुंदरसा आध्यात्मिक मला शिक्षण असं भेटलं की माझ्या तारणाऱ्याकडे मला बघण्यासाठी आणखी किती वेळ दिली पाहिजे. मी निर्मितीला बघण्यासाठी खूप प्रयत्न केले, पैसे घातले, वेळ घातला, पण तारा बघितला, आज बघितला, दुसऱ्या दिवशी बघणार आहे तर गुरु बघितलं तर आता कुठं बघायचं, मग चंद्राला त्याला बघायचं तर कुठं बघायचं, मग माझ्या मनामध्ये नवीन इच्छा गुरु चंद्र आहे मग त्याच्यापेक्षा पुढे. हे उदाहरण मी यासाठी देऊ राहिलो आहे की त्या सृष्टीला बघून तुम्ही संतुष्ट कधी होणार नाही, पण जो सृष्टीचा निर्माण करता ख्रिस्त आहे त्याच्याकडे तुम्ही बघा, तुम्ही निरंतर संतुष्ट राहा, कारण तो परमेश्वर आहे आणि परमेश्वराने स्वतःला संतोष केल्या कारणामुळे त्याच्या संतोषामध्ये तुमचं आणि माझं सांत्वन झालेलं आहे आणि आमचा आनंद हा पूर्ण झालेला आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, शेवटी मी तुम्हाला काही वचने आहेत ती वाचून मी आपला संदेश संपवेल की तुम्ही आपल्या ख्रिस्ताकडे लक्ष लावायचं विसरू नका, किंवा त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष लावलं आहात तर तुम्ही त्याच्याविषयी कसूर करू नका, त्याला त्याच्याकडून आपलं लक्ष तुम्ही हटवू नका, कारण तो तुम्हाला आणि मला पवित्र करणारा आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी तो परमेश्वरासमोर मध्यस्थी आहे आणि तुम्हाला आणि मला स्वर्गीय वतनाचे भागीदार करण्यासाठी त्याने मोठी किंमत मोजलेली आहे. म्हणून मंडळीमध्ये तुम्ही ज्या अर्थी जिवंत धोंड्यांप्रमाणे रचले जात आहात, आपल्या देहामध्ये राहत असता रोमकरासपत्र 7 अध्यायाप्रमाणे संघर्ष करा. जी पवित्रता तुम्हाला देण्यात आलेली आहे त्या पवित्रतेमध्ये टिकून राहा, कारण परमेश्वर हा जवळ आहे, त्याचं आगमन हे जवळ आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, काही वचने वाचूया आणि त्या वचनांच्या द्वारे मी तुम्हाला त्या वचनांना वाचून झाल्यावरती मी माझ्या संदेशाला समाप्त करेल. आपण पहिलं वचन वाचूया, हेब्रू लोकांपत्र 4 अध्याय 4-16 वचने, पुढचाच अध्याय 4-16 वचने. इथे असं लिहिलेलं आहे, कारण सातव्या दिवशी एका ठिकाणी त्याने असं म्हटलं आहे की सातव्या दिवशी परमेश्वराने आपल्या सर्व कृत्यापासून विसावा घेतला. आणि या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विसारात निश्चित येणार नाही, कोणीतरी त्या यायचे होते ते राहिले आहेत आणि ज्यांना पूर्वी सुवर्ण सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाहीत, म्हणून तो पुन्हा आज हा दिवस ठरवतो. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्याद्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका, कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो म्हणजे देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्दाचा विसावा राहिला आहे, कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्याला कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये, कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्या बरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट आहे. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केला आहे तो दृढ धरून राहूया. त्याचप्रकारे इब्रिय लोकापत्र 2 अध्याय आणि 18 वचन, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. ख्रिस्त शेवटचं वचन, पुढचं वचन फिलिपी कागदपत्र याचा 2 अध्याय चार ते 11 वचने, इथे लिहिलेलं आहे की तुम्ही कोणीही आपल्याच हित पाहू नका जसं इस्रायल लोकांनी आपलंच हित पाहिलं. पौल सांगत आहे की तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्याचेही पहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. देव तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे म्हणून दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीच्या हस्ते प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले एकपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला दिले. यात हेतू हा स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. 11 वचन आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू हाच ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. त्याचप्रकारे मत्तय याचा 4 अध्याय आणि 4 वचन, शेवटचं वचन मत्तय याचा 4 अध्याय आणि 4 वचन, बऱ्याच जणांना तोंडपाठ असलं पाहिजे हे वचन. परंतु त्याने म्हणजे येशूने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. आणि ही हे जेव्हा वचन प्रकट झालं, हे जेव्हा वचन सैतानाला सांगण्यात आलं, तेव्हा येशू ख्रिस्ताची परीक्षा जी होती ती सैतानाने बघितली आणि त्याला सर्व प्रकारच्या परीक्षेमधून त्याने घेऊन दिला, राज्याच्या परीक्षेमधून त्याला घेऊन जाऊ दिलं, तसंच भूक शारीरिकता आहे त्या परीक्षेमधून त्याला जाऊ दिलं आणि परमेश्वराची आराधना करण्यापासून जी परीक्षा आहे त्या परीक्षेमधून त्याला जाऊ दिलं, पण तो विजय ठरला. म्हणून माझ्या प्रियांनो, ख्रिस्ताकडे आपलं लक्ष लावा. दोन प्रश्न मी आव्हानात्मक प्रश्न म्हणून मी तुमच्यासमोर समाप्त करेन. आपली मने जेव्हा तुम्ही कठीण करता परमेश्वराच्या वचनासाठी, परमेश्वराच्या वाणीसाठी, मंडळीमध्ये येण्यासाठी, तेव्हा तुम्ही नेमकं काय करता याच्याविषयी तुम्ही विचार करा. आणि दुसरा प्रश्न, या जीवनामध्ये जगत असताना आपण कुठल्या कुठल्या मार्गाने देवाची परीक्षा पाहतो? इतर लोकांच्या 10 परीक्षा ज्या त्यांनी बघितल्या त्या परीक्षांना तुम्ही, त्या परीक्षांचा काळजीपूर्वक तुम्ही अध्ययन करा. त्या परीक्षा कशाच्या संबंधामध्ये होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. आणि आपण या जीवनामध्ये जगत असताना कुठल्या कुठल्या मार्गांनी देवाची परीक्षा पाहतो याच्याविषयी पडताळा करा. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया.